आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण नित्याच्या सामूहिक प्रार्थनेने करूयात. केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनन्दजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नः नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भुवि. ज्ञानी शान्द्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौतुकारानवत् सोऽहं वेदरतं कृतार्थचरितं वन्दे यतिनाभवम् स्वामीनाभवनाथ वल्लभनथ वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्त सुशान्त दान्त सुहृदम् उत्तुङ्ग दिन्वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वान्नकरन्दनाथ यतिमम् रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सदसंतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज अतिशय आनंदाचा परमपावन असा दिवस आहे. परमपूजनीय परमप्रिय स्वामी माधवनाथांचं म्हणजे आपल्या स्वामीजींचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं. हे वर्ष आपल्यासाठी आनंदाची पर्वणी घेऊन आलंय. खरं तर आपण स्वामीजींकडे यायच्या आधीपासूनच स्वामीजींनी आनंदाचं दान करायला सुरुवात केली. त्याची सुरुवात झाली ती 1 ऑक्टोबर 1917 या दिवशी. त्या विश्वविधातेने कोकबन या गावी आनंदाच्या मूर्तीलाच जन्माला घातलं आणि कोकबनचं पुण्याचं आणि पाठोपाठ आपल्या साऱ्यांचंच भाग्य उदयाला आलं. कोकबनिया ग्राम सुंदर कोकबनिया ग्राम सुंदर भाग्य उदयाले राधा विष्णु दंपति पोती राधा विष्णु दंपति पोती परब्रह्मावतरले रामा परब्रह्मावतरले राधा आणि विष्णू या माता पित्याच्या पोटी या आनंद स्वरूप परब्रह्मानं मूर्तरूप धारण केलं. आनंदाच्या या मूर्तीचं नाव महादेव महादेव विष्णू वाकडे. जन्मतः दैवी गुणसंपदा अंगी परिपूर्णतेने दिसत असलेल्या महादेवानं आई वडील शाळेतले शिक्षक मित्रवर्ग या सर्वांनाच आनंद देत देत शेवटी सद्गुरूंना सुद्धा परम आनंद परम संतोष प्राप्त करून दिला. मोठ्या गोष्टींमध्ये आनंद तर असतोच, तथापि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद भरून राहिलेला आहे हे स्वामीजींनी आपल्याला शिकवलं. त्यांच्या चरित्रातली एक छोटीशी घटना आहे. या महादेवाने लग्नामध्ये आपल्या पत्नीसाठी माधव हे नाव अत्यंत सहजपणे धारण करून पत्नीला सुद्धा आनंद दिला. तर आपल्या पतीच्या माधवाच्या आनंदाच्या या दानसत्रात सौभाग्यवती सर्वातही देखील अत्यंत सहजपणे सहभागी होऊन गेल्या. एकरूपतेने मिळून मिसळून गेल्या. 1968 साली पूर्वाश्रमींचे श्री माधव विष्णू वाकरे उर्फ बाळासाहेब वाकरे तावसला परमपूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्याकडे गेले आणि गुरुकृपांकित झाले. गुरु स्वामी स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना संप्रदायाचे संपूर्ण अधिकार बहाल केले आणि श्री माधव विष्णू वाकरे आता स्वामी माधवनाथ झाले. आनंदाच्या या मूर्तीवर सद्गुरूंचा शिक्का उमटला आणि परिपूर्ण असलेली मूर्ती अधिकच झळाळून उठली. परमानंद सद्गुरू स्वामी माधवनाथ स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट बनले. स्वानंद के साम्राज्य के सम्राट का दरबार है. स्वानंद के साम्राज्य के सम्राट का दरबार है. भक्तजन भगवान श्रीमत स्वामी माधवनाथ है. भक्तजन भगवान श्रीमत स्वामी माधवनाथ है. स्वानंद साम्राज्याच्या या सम्राटाच्या दरबारात एक एक रत्न हळूहळू प्रवेश करती झाली आणि हा दिव्य दरबार अधिकच शोभायमान झाला. या दरबाराचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक तरुण साधक साधिका स्वामीजींकडे आकर्षित झाले. बुद्धिमान लौकिक जीवनात यशस्वी असलेली उच्चपदस्थ असलेली आणि तरीसुद्धा अत्यंत भाविक निष्ठावान अशी कितीतरी मंडळी या स्वानंदाच्या दरबारात अगदी सहजपणे मिसळून गेली. स्वामीजी म्हणायचे, रामकृष्ण परमहंस कालीमातेजवळ रडत असत, म्हणत असत, आई माझ्याजवळचं घेण्यासाठी मुलं पाठव. असं सांगून स्वामीजी पुढे म्हणायचे, माझं भाग्य थोर आहे कारण मला अशी वाट पाहावी लागली नाही. भगवंताने तुमच्यासारखी भक्त भाविक मंडळी माझ्याकडे पाठवून दिली. स्वामीजींचे हे वेळ जेव्हा जेव्हा आठवतात तेव्हा तेव्हा असं वाटतं की आपलं सुद्धा भाग्य थोर आहे. त्या भाग्यानं आपल्याला स्वामीजींच्या परमपावन चरणांवर आणून घातलं. असाच भाव असणारे सद्भक्त श्री रवींद्र नातूकाका ते 94 सालापासून केंद्रात येत आहेत. मर्चंट नेव्हीत नोकरी करून सुद्धा स्वामीजींबद्दलचा त्यांचा भाव त्यांनी जसाच्या तसा जपला आहे. सद्गुरूंचं बारीक सारीक सांगणं सुद्धा आचरणात आणणारे नातूकाका साधनेत अत्यंत नियमित आहेत. उपेक्षा कदा रामरूपी असे ना असं समर्थ म्हणतात. फक्त आपला दृढनिश्चय तसा व्हायला हवा असा दृढ विश्वास सद्गुरूंवर असणारे नातूकाका आपले मनोगत आता व्यक्त करतील.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ऑक्टोबर 2016 ते ऑक्टोबर 2017 हे वर्ष आपण स्वामी माधवनाथ यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करत आहोत. त्यामध्ये आज मला त्यांच्या स्थानाची व मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी मंडळाचा आभारी आहे. माझे आई वडील दोघेही स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित आहेत, त्यामुळे घरात परमार्थी व्याकरण होतं. शाळेत असताना मला दोनदा स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाचा लाभ झाला, पण त्यावेळी त्यांची योग्यता काय, ते केवढे मोठे संत आहेत याची काहीच कल्पना नव्हती. स्वामीजींनी देह ठेवल्यावरही मी पावसल्या जात असे. दरवर्षी देहदेव इतके बसायची. ज्ञानेश्वरी, अभंग ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ घरात असूनही कधी उघडून वाचले नव्हते. स्वामीजींनी मला ज्ञानेश्वरी नित्यपाठ दिला होता, त्यातील 10 वेळा मी वाचत असे तेवढंच. पुण्यात तसं कोणी नातेवाईक नसतानाही आम्ही पुण्याला जागा घेतली व 94 साली डंबिवलीहून पुण्याला राहायला आलो. आमच्या शेजारी श्री दादा माडेकर म्हणजे आपल्या डॉक्टर माडेकरांचे वडील राहत असत. त्यांच्या आग्रहामुळे आम्ही प्रथम आळंदीला माऊलींच्या दर्शनाला गेलो आणि नंतर त्यांनी मला स्वामी माधवनाथांकडे दर्शनाला नेलं. जणू काही जुनी ओळख असावी तसं स्वामीजींनी आमच्याकडे बघून आम्हाला हात बोलवलं. दादाजी स्वामीजींची माझी ओळख करून दिली. या पहिल्या भेटीत स्वामीजी व स्वामी स्वरूपानंद यांच्यात बरंच काही साम्य आहे असं मला वाटलं. तसंच स्वामीजींकडून अनुग्रह घ्यावा असं फार वाटू लागलं. त्यानंतर मर्चंट नेव्हीत नोकरी असल्यामुळे मी 8-9 महिने बोटीवर होतो. जवळजवळ 1 वर्षानंतर दुसऱ्यांदा मी स्वामीजींकडे गेलो त्या अनुग्रहासाठी. तेव्हा अनुग्रहासाठी 20-25 मंडळी होती. मी जेव्हा नमस्कार केला तेव्हा स्वामीजी म्हणाले, रोज अर्धा तास ध्यान करायचं, मग बोटीने जा नाहीतर विमानाने जा. एवढ्या दिवसानंतरही हे त्यांच्या लक्षात होतं की मी बोटीवर नोकरी करतो. याचं मला आश्चर्य वाटलं. स्वामीजींच्या रविवार सकाळच्या ज्ञानेश्वर प्रवचनांना आम्ही जात असे, त्यामुळे खरा परमार्थ म्हणजे काय ते समजलं व ज्ञानेश्वरीची गोडी लागली. स्वामीजी ज्ञानेश्वरतील 10 वेळा रोज वाचाव्यात असं सांगत असत. एकदा आळंदीला माऊलींच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा ज्ञानेश्वरी विकत घेतली व नंतर स्वामीजींकडे ज्ञानेश्वरी घेऊन गेलो. त्यांनी ज्ञानेश्वरी आतत घेऊन मला द्यावी अशी इच्छा होती आणि त्यांची आठवण आपल्याकडे राहील व त्यांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वरी थोडीफार तरी समजेल असा भाव होता. स्वामीजींनी ज्ञानेश्वरी आपल्या हातात घेतली व मला देताना परमपूज्य सरला ताईंकडे बघून मोठ्या कौतुकानं म्हणाले, आपली ज्ञानेश्वरी आता बेटी वाचवली बरं का. त्यानंतर मी रोज 10 वेळा वाचायला सुरुवात केली. सकाळी स्वामीजींना माया अपार्टमेंटमध्ये भेटायची वेळ होती, त्यावेळी मी मधून मधून स्वामीजींच्या दर्शनाला जात असे. एकदा बोलताना स्वामीजी म्हणाले की आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली तर आपण स्वामीजींची इच्छा असं म्हणावं. व थोडं थांबून पुढे म्हणाले, आणि गोष्ट मनाप्रमाणे नाही झाली तरी स्वामीजींची इच्छा असंच म्हणावं. आपण ठरवल्याप्रमाणे झालं नाही तरी स्वामीजींची इच्छा असं म्हणून शांत राहणं खरोखरच अवघड आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे. एका वेळी स्वामीजी काहीतरी बोलत होते, बोलता बोलता मधेच थांबले व अचानक मी वेडा असं चारपाच वेळा म्हणाले. मला समजेना स्वामीजी असं का म्हणतायत, थोडी गंमत वेळ वाटली. तेवढ्याच स्वामीजी म्हणाले की परमार्थ करायचा तर त्याचं वेळच घेतलं पाहिजे. नंतर विचार करता असं वाटलं, संतांकडे जाताना आपण स्वतःला शाळा न समजता, आपल्याला काही समजत नाही, आपण वेळे आहोत समजून गेलेलं बरं, तरच ते काय सांगतायत त्याचं ग्रहण होणार. 95 साली डिसेंबरमध्ये माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी दर्शनाला स्वामीजींकडे गेलो होतो. त्याला नमस्कार केल्यावर नेहमीप्रमाणे त्यांनी पाठीवर थाप मारून आशीर्वाद दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा मला आतून अतिशय आनंदाचा अनुभव आला. जवळजवळ 2-3 तास मी त्या आनंदात होतो. कोणतेही कारण नसताना मिळालेला हा आनंद होता. घरच्यांनी म्हटलं की तुम्ही खूप आनंदात दिसता. मला स्वामीजींनी दिलेलं अविस्मरणीय बर्थडे प्रेझेंट होतं. पुढे असंच एकदा स्वामीजींसमोर बसलो होतो. एक साधक आपली कौटुंबिक अडचण स्वामीजींना सांगत होते. तेव्हा स्वामीजी त्यांना म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका, सर्व ठीक होईल. नंतर आम्हा सर्वांकडे बघून म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका, सर्व गोष्टी स्वामीजींवर सोपवा. मला त्यावेळी काही पटलं नाही. विचारायला की आमच्या सर्वांचं स्वामीजी कसं काय बघणार. पुढे हळूहळू लक्षात आलं की जबाबदारी घ्यायला स्वामीजी परमेश्वर तयार आहेत, पण त्यांच्यावर जबाबदारी टाकून निश्चिंत राहायला कोण तयार आहे. स्वामीजी प्रवचनात चहा पिऊ नये म्हणून सांगत असत. ते ऐकून प्रथम विचारायचा की हे काही आपल्याला सांगितलं नाही. म्हणून त्यावेळी दुर्लक्षही केलं, पण नंतर असं यावं लागलं की ते काय प्रत्येकाला सांगणार की तू चहा पिऊ नको म्हणून. या विचाराने हळूहळू चहाचं प्रमाण कमी होऊन चहाची सवय सुटली. स्वामीजी ध्यान साधनेबरोबर नाम साधनही करण्यास सांगत असत. नाम घेताना ते मोठ्या प्रेमाने घ्यावे. जे राम माझ्या आत आहे त्या रामाला मी हाका मारतो आहे, माझं अंतर घेतलेलं आहे ते मी जागृत करतो आहे असा भाव. नाम घेताना असाव्या असं म्हणत असत. एका भेटीत त्यांनी मला तुम्ही रोज 15 मिनिटं ओम रामकृष्ण हरी हे नाम घेत जा असं सांगितलं होतं. त्यामुळे मला रोज नामस्मरणाची सवय लागली. स्वामीजींचं खरं स्वरूप माझ्यासारख्या नवीन साधकाला समजणं कठीणच होतं, पण त्यांचं बोलणं मात्र एकत्र आहेत असं अतिशय गोड होतं. पुढे स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी साच आणि मयाळ मितले आणि रसाळ शब्द वैसे कल्लोळ अमृताचे असं हे बोलणं एकत्र आहे असं होतं. एवढ्या त्यांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर कोलीबाईच्या पॅसेजमध्ये त्यांना न दिसेल असं त्यांचं बोलणं ऐकत मी थांबलो होतो. आजही प्रसारणातील बोल तेज अर्णव पियुषाचे ही वेळ आल्यावर त्यांच्या सुमधूर बोलण्याची आठवण येते. स्वामीजी नेहमी म्हणायचे आनंदात रहा. त्यांच्या आजूबाजूला नेहमी आनंदाचा वर्षा चालू असे. कोणी जावं व ते आनंदात न्हावून बाहेर यावं. परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. त्यातील सत्स्वरूप व चित्स्वरूप हे समजायला अनुभवायला कठीण आहे, पण आनंद स्वरूप मात्र स्वामींच्या जवळ प्रत्यक्ष अनुभवता येत असे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे श्यामसली बची असल्यामुळे मला गुरुपौर्णिमेचं गुरुपूजन करता येणार नव्हतं त्यामुळे मी बेचैन होतो गुरुपौर्णिमेच्या अगोदर 5 दिवस आमची लोक मुंबईला आली लोक किती वेळ डोंगरात असेल हे नक्की माहीत नव्हतं तरी पण थोडं रिस्क घेऊन मी रात्री पुण्याला आलो सकाळी गुरुपूजन करून दुपारी मुंबईला बोटीवर परत पोहोचलो बोट त्यानंतरच डोंगरातून निघाली स्वामींनी सर्व वेळ मांडलं आणि तेच त्यांचं झालेलं शेवटचं दर्शन स्वामीजींच्या या अल्पसहवासात मला खरा परमार्थ म्हणजे काय हे समजलं व त्याची गोडी लागली त्यानंतर आजपर्यंत स्वामी मकरंदनाथांच्या कृपाशीर्वादाने साधना यथाशक्ती सुरू आहे स्वामी माधवनाथांचं खरं स्वरूप समजणं कठीणच होतं पण मला सद्गुरू जसे भावले त्याचं हे काही चिंतन तुमच्याकडे मांडलं आहे ते गोड करून घ्यावं शेवट ज्ञानेश्वर मौलींच्या शब्दात करतो या लागी आता स्तुती सांडून निवांता चरणी ठेवी जे माथा हेच भले त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मागतो हरे ओम तत्सत
नातूकाका मी चहाची गोष्ट सांगितली त्याच्यावरून मला एक घटना आठवली मी स्वामीजींकडे आले त्यावेळेला 10वीत 11वीत गेलो होते आणि स्वामीजींचा अनुग्रह सुद्धा नुकताच लाभला होता आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये ऑटोग्राफ बुकचं खूप फॅड होतं तर आणि मलाही वाटलं की आपणही ऑटोग्राफ बुक आणावं आणि त्याच्यावर पहिली स्वामीजींची स्वाक्षरी त्यांचा संदेश घ्यावा म्हणून मी ते आणलं आणि स्वामीजींना एक दिवस कॅमेरामध्ये दिलं स्वामीजींनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनी छान गिरग्यावर ते वही ठेवत असत आणि खूप एकाग्र त्यांनी खूप सुवाच्य अक्षरामध्ये असा संदेश त्यांनी लिहून दिला की परमेश्वराच्या अधिष्ठानावर सर्व कर्म करावीत आणि खाली आशीर्वाद स्वामी माधवनाथ आणि मला खूपच आनंद झाला इतका की मला आकाश ठिणे झालं ते वाक्य मी रोज वाचायची पण त्याचा अर्थ कुठे कळत होता त्याच्यामुळे मी एक दिवस रविवारच्या आध्यात्म मंगलधामला सत्संग असायचा त्या सत्संगात मी प्रश्न लिहून दिला की परमेश्वराच्या अधिष्ठानावर कर्म करायची म्हणजे काय करायचं सगळ्या प्रश्नांना उत्तरं देताना स्वामीजींनी तो सुद्धा प्रश्न घेतला आणि एकदा त्याच्याकडे बघितलं आणि तो खाली कागद खाली ठेवता ठेवता म्हणाले अधिष्ठान ही फार मोठी गोष्ट आपण मात्र चहा प्यावा की पिऊ नये प्यायचाच जाणं तर कसा प्यावा असे प्रश्न विचारावेत आणि खूप खळखळून हसले खरंच हसत खेळत परमार्थ शिकवणारे स्वामीजी फार मोठ्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये पेरत होते आपल्या अंतःकरणातल्या परमार्थाचं साधनेचं स्फुलिंग चेतवत होते त्यासाठी त्याच त्या श्रोत्यांसमोर स्वतःचा देह तन मनात धनाने जिवत होते त्यांच्या आयुष्यातले सारेच निर्णय अचूक होते त्यातला एक निर्णय पुण्यामध्ये स्थायिक होण्याचा त्यांच्या आता सुवर्ण निर्णयामुळेच आज आपण इतकी वर्ष साधनेच्या आनंदाच्या वर्षावात नाहून निघतो आहोत 1996 सालानंतर आनंदाचा प्रेमाचा तो अव्याहत प्रवाह जसाच्या तसा खळाळता राहिला परमपूजन्य स्वामी मकरंदनाथ आणि सौभाग्यवती मधुराताई यांच्या प्रेमक्षेत्राखाली आपण त्या प्रवाहामध्ये सुस्नेह होतो आहोत ते आनंद उपभोगतो आहोत मी मोठ्या स्वामीजींकडे आले त्यावेळी वयाने लहान होते स्वामीजींचं कार्य साधनेविषयीची तळमळ तेव्हा कळायची नाही मात्र आज स्वामी मकरंदनाथांकडे पाहून त्यांच्या प्रवचनांमधून स्वामी माधवनाथांचं गुण त्यांची साधनेविषयीची तळमळ काय होती हे लक्षात येतं मकरंदनाथांच्या गुणांची जशी जशी ओळख होते आहे तसे तसे स्वामी माधवनाथांचे गुण त्यांचं हे अद्वितीय कार्य त्यांची व्यापकता लक्षात येते आहे असंच चिंतन स्वामीजींच्या जीवनाचं सद्भक्त श्री मिलिंद देशपांडे यांनी केलं अत्यंत नम्र असलेले मिलिंद देशपांडे 2000 सालापासून केंद्रात येतात बांधकाम व्यावसायिक असणारे मिलिंद देशपांडे केंद्रात दुगावच्या शिबिरात नियमित उपस्थित असतात केंद्राच्या कार्यातही त्यांचा सहभाग असतो
ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः स्वामी माधवनाथांचं एक जीवन अत्यंत अलौकिक होतं यात कोणती शंका नाही पण ज्या संतांनी सांप्रदायिक कार्य केलं त्यात देखील त्यांचं निःसंशय असं काही वेगळेपण होतं सगळ्यात मोठं वेगळेपण म्हणजे त्यांनी गावोगावी फिरून प्रवचनं केली नाहीत त्याच त्या श्रोत्यांच्या समोर पुन्हा पुन्हा प्रवचन करण्याचा निर्णय घेतला. मला असं वाटतं की त्यांचा हा निर्णय मी आपल्या सगळ्यांच्या वरती असलेला सर्वात मोठा उपकार आहे. त्यांनी खरं तर गावोगावी फिरून जरा प्रवचनं केली असती तर ते सहज खूप मोठे झाले असते. त्याकरता आवश्यक असलेलं ज्ञान, आत्मविश्वास आणि वक्तृत्व त्यांच्यासमोर अगदी हात जोडून उभं होतं. पण हे सर्व असतानाही त्यांनी त्याच्याकडे सहजपणे पाठ फिरवली. त्यांनी हे केलं नसतं तर कदाचित आपलं केंद्रही स्थापन झालं नसतं आणि इतकी वर्ष आपण सर्वजण अगदी सहज गत्यात जे पारमार्थिक अमृतपान करतोय त्याच्यापासून आपण निश्चितपणे वंचित राहिलो असतो. हजारो साधकांचं पारमार्थिक जीवन जे घडलं ते स्वामीजींच्या त्या एका निर्णयामुळे. त्यांच्या या कृपेचं आपण प्रतिदिन स्मरण करावं इतका अत्यंत असाधारण असा हा निर्णय होता. स्वामी माधवनाथांचं संपूर्ण जीवन अनेक अशा अलौकिक गोष्टींनी संपन्न आहे. परमार्थाला पूरक अशी वृत्ती त्यांना जन्मतःच लाभली होती. अगदी लहानपणापासून जवळपास 30 वर्ष भगवद्गीतेचा अभ्यास घडला होता आणि अचानक एके दिवशी त्यांच्या हातामध्ये दासबोध आला. स्वामीजींच्या भाषेतच सांगायचं झालं तर दासबोधाने त्यांच्या जीवनामध्ये अक्षरशः क्रांती घडवली. ते म्हणतात की संस्कृत भाषा येत असल्यामुळे मला गीतेतील श्लोकांचा अर्थ माहीत होता पण त्या श्लोकांचा पारमार्थिक अर्थ मला दासबोधाने शिकवला. आपण आजही पाहतो की विविध संप्रदायांच्या मध्ये किती अभिनिवेश असतो पण स्वामीजींच्या ठिकाणी मात्र सर्व संतांचा बोध एकच असतो फक्त त्या बोधाप्रत पोचण्याचे साधना मार्ग भिन्न भिन्न असतात असा अगदी पक्का भाव होता. ते नेहमी सांगत की आत्मज्ञानाच्या पश्चात जिथे साधना मार्गही एकवटतात तिथे सांप्रदायिकत्व निर्माणामध्ये काय अर्थ आहे. त्यापेक्षा साधकांनी आपला आहार विहार सदैव तपासून बघावा. दिवसातून 2-5 तास साधना आणि उरलेला वेळ प्रपंच किंवा विषय चिंतन असं चालणार नाही. त्याने परमार्थ किंवा प्रपंच दोन्ही धड होणार नाही. उरलेल्या काळात देखील सर्व कर्मे अनुसंधानपूर्वक करावी किंवा साधनेला पूरक अशीच असावीत. सर्व गोष्टींमध्ये एक सेन्स ऑफ प्रपोर्शन असावे. त्यांच्या या अगदी तर्कसुसंगत भूमिकेमुळे सत्वगुणी बुद्धिजीवी वर्ग त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आकृष्ट झाला. ज्ञानेश्वरी प्रवचनाच्या अगदी पहिल्या दिवसापासून स्वामीजींच्या ठिकाणी जबरदस्त आत्मविश्वास होता. त्यांनी पूर्वी ज्ञानेश्वरी कधी पूर्णपणे अशी वाचली नव्हती पण तरीही प्रथम गीतेतील श्लोक ते म्हणून दाखवत त्याचा सरळ अर्थ सांगत त्यावरती मग स्वतःचं चिंतन प्रकट करत आणि नंतर मग ज्ञानेश्वर महाराजांना त्याच्यावरती काय म्हणायचंय ते पाहत. आणि आश्चर्य म्हणजे स्वामीजींचं चिंतन आणि ज्ञानोपंत निरूपण याच्यामध्ये एक विलक्षण साम्य असे. केवढा जबरदस्त आत्मविश्वास. अर्थात अगदी लहानपणापासून कुठल्याही थोर पुरुषापेक्षा त्यांच्यावरती भगवद्गीतेचा अधिक प्रभाव होता. त्याच्यामुळेही असेल स्वामीजींच्या ठिकाणी अलौकिकत्व होतं त्याचा अंदाज आपल्याला त्यांच्याच एका वाक्यावर येऊ शकतो. ते म्हणत की माझ्या जीवनात मला पश्चाताप वाटेल अशी एकही गोष्ट माझ्या हातून घडली नाही. किती नेमकं आणि आदर्श जीवन स्वामीजी जगले असतील याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो. स्वामीजींच्या चरित्राचा अभ्यास करताना अजून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे त्यांच्या ठिकाणी अगदी तरुणपणापासून असलेली वैचारिक स्पष्टता आणि अचूक निर्णय क्षमता. मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर ठाण्यावरून कोकबंदला आलेल्या बाळासाहेबांनी सुट्टीमध्ये तासनतास भगवद्गीतेच्या चिंतनामध्ये घालवला होता. साधुवृत्तीने राहून गावोगावी आपण जाऊन गीतेचा अर्थ लोकांना समजावून सांगावा असं त्यांना वाटत होतं पण अचानक देवाचा आघात झाला आणि स्वामीजींच्या वडिलांना देवाज्ञा झाली. विशीच्या ऐन उंबरठ्यावर असणाऱ्या स्वामीजींनी कोकबंद सोडण्याचा निर्णय घेतला. खरं तर कोकबंदला त्यांचं वडिलोपार्जित दुकान देखील होतं पण आई आणि बहीण या दोघींची जबाबदारी जर का व्यवस्थित पार पाडायची असेल तर कोकबंद सोडावं लागेल हे त्यांनी जाणलं. त्यांचं शालेय शिक्षण खरं तर ठाणे आणि कल्याणला झालं होतं त्यामुळे ते मुंबईला गेले असते तर सहज समजण्यासारखं होतं पण पुण्यातील सांस्कृतिक आणि पारमार्थिक वातावरण आपल्या मूळ प्रवृत्तीला पोषक होईल हे त्यांनी अचूक जाणलं आणि ते पुण्याला आले. त्याचबरोबर नोकरी न करता आपण जर का व्यवसाय केला तर परमार्थाकरता अधिक वेळ काढता येईल असंही त्यांना वाटलं. खरं तर स्वामीजींच्या समोर काळाने मोठं संकट उभं केलं होतं पण अशा संकटसमयी देखील आपल्याला जीवनामध्ये परमार्थ साधायचा आहे याचं त्यांना कुठंही विस्मरण नव्हतं. संत कसे घडतात हे अशा प्रसंगावरून आपल्याला समजतं. स्वामीजींनी पुढील जीवनात जो पारमार्थिक पल्ला गाठला तो जर का पाहिला तर इतक्या तरुण वयात आणि इतक्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी घेतलेले हे निर्णय किती अचूक होते हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी काही संकट किंवा काही अनुचित घटना घडतात. तशाच घटना संतांच्याही जीवनामध्ये घडू शकतात. पण संतांचं वैशिष्ट्य असं असतं की ती अशा घटनांमुळे संसारातील अशाश्वतेप्रती अधिक सावध होतात. त्यांनाही अशा घटनांचं दुःख होतं, पण त्यातून त्यांची सावधानताच वाढल्यामुळे अंतिमतः अशा घटना त्यांच्या पारमार्थिक प्रगतीकरता सहाय्यभूत होतात. स्वामीजींच्या बाबतीतही अशीच एक घटना घडली. स्वामीजींचे चुलत सासरे भाईसाहेब तेंडुलकर खोपोलीहून स्वतःच्या गाडीने पुण्याकडे यायला निघाले होते. अचानक अल्सरचा तीव्र त्रास होऊन वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. स्वामीजी आणि मातोश्री सर्वातांकरता ही घटना म्हणजे जबरदस्त धक्का होता. स्वामीजी या घटनेने खूपच अंतर्मुख झाले. देहाची नश्वरता प्रकर्षाने त्यांच्या ध्यानी आली आणि विरक्तीचं एक वादळच जणू त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं. परंतु त्याच सुमारास त्यांच्या हाती ग्रंथराज दाजवत आला आणि दुःखावरती मात करत स्वामीजींनी स्वतःला दासबोधामध्ये अखंड बुडवून घेतलं. स्वामीजींचं मन समर्थ कृपेने शांत झालं. स्वामीजींचं संपूर्ण जीवनच खरं तर अनुकरणीय आहे. कुठलीही घटना घ्या, ती साधकाला काही ना काही शिकवून जाते. त्यांच्या जीवनामध्ये किती सातत्य होतं हे जर का आपण पाहायचं झालं तर लहानपणी त्यांनी कीर्तनकार बुवांना मी चहा सोडेन आणि व्यायाम करीन असं वचन दिलं होतं. त्यांनी हे वचन शेवटपर्यंत पाळलं. घरामध्ये कोणतीही परिस्थिती असेल त्यांनी अखेरपर्यंत व्यायाम केला. जीवनातील व्यावहारिक अडचणी देखील स्वामीजींनी किती चतुराईने सोडवल्या हे पाहण्यासारखं आहे. स्वामीजींच्या लग्नाच्या वेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती हा एक मोठा अडचणीचा विषय होता. त्या काळामध्ये मराठी माणसाच्या व्यवसायातील यशस्वीतेबद्दल एक मोठी शंका असायची. त्यातून स्वामीजींचा व्यवसाय तसा नवीनच होता. मातोश्री सरलातांच्या घरातील मंडळींना याविषयी थोडीशी काळजी वाटत होती. आपला जावळी नोकरदार म्हणजे शाश्वत उत्पन्न मिळवणारा असावा असं त्यांना स्वाभाविकच वाटत होतं. स्वामीजींनी काय करावं? त्यांनी चक्क मुंबई कस्टम्समध्ये नोकरी पत्करली, लग्न केलं आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी राजीनामा देऊन ते मातोश्री सरलातांना घेऊन सरळ पुण्याला आले. स्वामीजींचं जीवन खरं तर अभूतपूर्व होतं. त्यातील प्रत्येक घटनेचा आपल्या सर्वांवरती अत्यंत प्रभाव आहे. पण तरीही त्यांच्या जीवनातील सर्वात विलक्षण घटना कोणती ती जर का निवडायची झाल्यास मला असं वाटतं स्वामीजींनी पहिल्याच भेटीत आपल्या सद्गुरूंचा जो विश्वास संपादन केला ती घटना मला सगळ्यात जास्त विलक्षण वाटते. शिष्याच्या पारमार्थिक तयारीबद्दल सद्गुरूंना हळूहळू विश्वास पटू लागतो असं सर्वसाधारणपणे दिसतं. शिष्य आपल्या परीने सद्गुरूंच्या प्रती अधिकाधिक शरणागत होऊन सद्गुरूंना आपल्याकडून असलेल्या अपेक्षा ओळखतो आणि त्यानुसार आपलं जीवन घडवीत असतो. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालल्यानंतर सद्गुरूंचा शिष्यावरती पूर्ण विश्वास बसतो. पण इथं मात्र स्वामीजींनी ही गोष्ट सद्गुरूंच्या पहिल्याच भेटीमध्ये साधली असं दिसतं. स्वामीजींनी त्याआधी केलेली दीर्घ साधना आणि त्यांचं पूर्वसंचित हे दोन्ही निश्चित फळ झालं असेल असं वाटतं. पण तरीही घटना अतिशय विलक्षण अशी मला वाटते. स्वामीजींच्या जीवनाचा समग्र अभ्यास ही काही थोडक्यात होणारी गोष्ट नाही. ती एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. कितीही प्रयत्न केला तरी संतांचं अंतरंग पूर्णपणे समजणं साधकाला कदापिही शक्य नाही. पण संतांच्या चरित्राच्या अभ्यासाने साधकाची मात्र चित्तशुद्धी होते. स्वामीजींच्या जीवनाच्या अभ्यासानं मी हे किती साध्य केलं हे एक स्वामीजीच जाणे. पण एका गोष्टीची मला खात्री आहे. स्वामी माधवनाथ हे माझ्या सद्गुरूंचे स्वामी मकरंदनाथांचे सद्गुरू आहेत. त्यामुळे मी स्वामी माधवनाथांच्या जीवनाविषयी काही चिंतन केलं आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकट केलं तर माझे सद्गुरू प्रसन्न होतील असा मला भरोसा आहे. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरूंना तोष, वरद हस्त मस्तकी ठेवनी देई मज आदेश. हे गुरुराया, या माझ्या चिंतन सेवेने आपण प्रसन्न व्हाव. स्वामीजींच्या जीवनाचं अनुकरण मला कितपत करता येईल हे आपणच जाणता. पण आपण मला आशीर्वाद द्यावा की तुम्हा दोघांच्या जीवनाचं अनुकरण करण्याची प्रवृत्ती सदैव माझ्या ठिकाणी राहो, त्या प्रयत्नामध्ये कधी खंड न पडो, हीच आपल्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
अत्यंत अभ्यासपूर्ण असं हे चिंतन होतं. आपण सारेच जण स्वामीजींच्या दिव्य प्रेमाच्या धाग्यानं एकत्र बांधलेले आहोत. त्या दिव्य प्रेमाचं वर्णन करणारा अभंग सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी आपल्या भावपूर्ण आवाजात आता सादर करतील. बँक ऑफ इंडियामध्ये सर्व्हिस करणारे, केंद्रात नियमित उपस्थिती असणारे आणि केंद्राच्या कार्यामध्ये पूर्णपणे झोकून दिलेले राजेंद्र कुलकर्णी.
श्रीराम। तुझिया प्रेमा उपमा नाही म्हणुनी शरण तुझी पाई म्हणुनी शरण तुझी पाई बंध मोक्ष तुझा खेळ बंध मोक्ष तुझा खेळ निज प्रेमाचा हा कल्लोळ निज प्रेमाचा हा कल्लोळ म्हणुनी शरण तुझी पायी म्हणुनी शरण तुझी पायी तुझी आमासी धरिले तुझी आमासी धरिले पद कमली लोळविले पद कमली लोळविले म्हणुनी शरण तुझी पायी म्हणुनी शरण तुझी पायी सर्व भावे आम्ही तुझे सर्व भावे आम्ही तुझे वरी प्रेमे म्हणसी माझे वरी प्रेमे म्हणसी माझे म्हणुनी शरण तुझी पायी म्हणुनी शरण तुझी पायी तुझी आ प्रेमा तुझी साक्षी तुझी आ प्रेमा तुझी साक्षी दत्त पडला चरणी रक्षी दत्त पडला चरणी रक्षी म्हणुनी शरण तुझी पायी तुझी आ प्रेमा उपमा नाही म्हणुनी शरण तुझी पायी शरण शरण तुझी पायी।
आपण सारे जण सद्गुरूंकडे आलो ते वयाच्या विविध टप्प्यांवर, परंतु सद्गुरूंच्याच कुळात जर जन्म झाला तर त्या जीवाचं भाग्य काही औरच असतं। ते भाग्य लाभलेली स्वामी माधवनाथांची नात सौ संध्या गिरीश्वरदे सद्गुणांचा घराण्याचा शांतीचा सर्वच प्रकारचा वारसा लाभलेली संध्या स्वामी माधवनाथांच्या ज्येष्ठ कन्या सौ सुधाताई यांची कन्या प्रथम आपले आजोबा आणि नंतर सद्गुरू या नात्यांचे सुंदर पदर संध्या आपल्या मनोगतातून आता उलगडते आहे।
परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः। आज मला स्वामी माधवनाथांच्या जयंतीनिमित्त बोलण्याची संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने सर्व पूर्वीचे दिवस अनुभवत आले। त्यांचं वागणं बोलणं चालणं हसणं आणि आम्हाला समजून घेणं हे सर्व परत अनुभवायला मिळालं। व्यवहारी जगासुद्धा आपण शिक्षणासाठी खेळासाठी गुरु करतोच, मग त्याहीपेक्षा जे अधिक अवघड ते परमात्म्याचे रूप ते ज्ञान होण्यासाठी तर गुरूंची किती महत्व आहे। स्वामीजी म्हणजे स्वामीजींसारखे गुरु मिळाले हे मी माझं मागील जन्माचं पुण्य मानते, कारण स्वामी माधवनाथ हे माझे आजोबा म्हणजे आईचे वडील असल्यामुळे मला माझे सद्गुरु बाय बर्थ मिळाले। ते आम्हाला इतक्या प्रेमाने आणि इतक्या सहजपणे छोट्या छोट्या प्रसंगातून शिकवत होते की वाटायचं किती सोपं आहे सर्व, आपण सहजच स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे वागू शकू। 11वी 12वीच्या शिक्षणाच्या निमित्ताने मी पुण्यात राहायला आले, त्यामुळे स्वामीजींचं जीवन खूपच जवळून बघायला मिळालं। लहानपणापासून रामरक्षा, भीमरूपी, गीतेचे 12वा 15वा अध्याय पाठ होतेच, पण ते पाठांतरासारखे पाठ केले होते। स्वामीजींकडे राहायला आल्यावर त्यांनी पूजा करताना रामरक्षा म्हणताना त्यांच्या आवाजातील विनयी आर्थता अर्ज मला खूप काही शिकवून जात असे। त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला खूप काही शिकायला मिळत होत। मला आठवते 10वीत असताना मला 68% मार्क मिळाले। अभ्यास आणि खेळ दोन्ही सांभाळून आपल्याला एवढे चांगले मार्क मिळाले म्हणून मी खूप खुश होते। तेव्हाच एक दिवस दुकानात गजानन आणि अजित आले होते। मला स्वामीजी म्हणाले, इथे येणे सर्व मुलं अभ्यासातही हुशार असतात ना, ह्यांना किती मार्क्स मिळालेत माहितीत का? ह्याला 78%, ह्याला 84%। खरंच किती सहज त्याने सांगितलं की अगं कशाला एवढी खुश होतीस, तुझ्यापेक्षाही चांगले मार्क्स मिळणारे आहेत, तू खेळात पुढे असशील नाही पण ही मुलं परमार्थात पुढे गेलेली आहेत। आणि हे सांगणं सुद्धा किती सहज, मला न दुखवता त्यांनी मला माझी चूक दाखवून दिली। एक सोमवार वेळ साधारण 10:30 एक भगिनी अनुग्रह करून बाहेर आला। आजी म्हणजे सोसरला ते स्वयंपाकघरात काम करत होते, मी व मनिका बाहेरील खोलीत अभ्यास करत होतो। त्या भगिनी बाहेर आल्या आणि स्वयंपाकघरात डोकावून आजी कामात आहे असं बघून मी सांगता निघून गेल्या। थोडा वेळाने स्वामीजी बाहेर आले तेव्हा आजीने विचारलं, हे काय आलेल्या भगिनी गेल्या का? तेव्हा स्वामीजी आजीला, तुमचं लक्ष नसतं का सरलाताई, त्यांना कुंकू लावून प्रसाद द्यायचा आहे तुम्ही बघितलं पाहिजे, आता त्या तशाच गेल्या तेव्हा त्यांना भेटल्याशिवाय आज मी जेवणार नाही असं म्हणून आजीला तयार व्हायला सांगून स्वतः कपडे करायला निघून गेले। मला तेव्हा त्यावेळी त्यांचा खूप राग आला, कारण तेव्हा ते माझे फक्त आजोबा होते, त्यामुळे आजीचा काय दोष, आजीला का त्रास, त्या बाईंना काय होतं ते सांगून जायला, असे अनेक विचार माझ्या डोक्यात आले। आजी मात्र काही न बोलता शांतपणे त्यांच्या बरोबर त्या बाईंकडे जायला निघाली। नंतर मला एक जाणवलं की आजोबा हे फक्त आजोबा नाही तर ते स्वामीजी होते, त्यामुळे आपल्या घरी येणारा प्रत्येक पाहुणा हा ईश्वरच, त्यामुळे त्यांची विचारपूस न करता त्यांना खायला प्यायला न घालता पाठवणे म्हणजे ईश्वराचा अपमान करण्यासारखे आहे हे आम्हालाच कळण्यासाठी ते या प्रसंगी रागावले असणार। 12वीत असतानाच स्वामीजींबरोबर आळंदीला गेले होते, तेव्हा मी पहिल्यांदा ट्रान्समध्ये गेले होते। त्या दिवशी स्वामीजी आणि आजीला खूप आनंद झाला होता, पण नंतर काही मी रोज ध्यानाला बसत नव्हते। अनुग्रह घ्यावा असं वाटत असलं तरी आपण रोज ध्यान करत नाही मग अनुग्रह कसा मागायचा असं वाटत असे। स्वामीजींनी कधीही आम्हाला ध्यानाला बसा असं कंपल्शन केलं नाही, पण मध्ये मध्ये ते सूचक बोलत आणि बहुतेक तेव्हाच त्यांनी ठरवलं असावं की ही मुलगी पुण्यात आली तरच हे जमेल, तेव्हा केंद्रातलाच एखादा मुलगा बघावा आणि त्याप्रमाणे त्यांच्या इच्छेनुसार लग्न होऊन पुण्यात आले। आमच्या लग्नाच्या वेळेचीच गोष्ट, स्वामीजींनी सांगितलं की मी लग्नाला यायला हवं असेल तर लग्न पुण्यातच करा, म्हणजे नातीच्या लग्नासाठी सुद्धा त्यांना केंद्र प्रवचन सोडून ते कुठेही जायला तयार नव्हते। लग्नाच्या दिवशी घरात सर्व गडबड चालू असून सुद्धा त्यांचं ध्यान आणि रुटीन नेहमीसारखंच होतं। लग्नाला आशीर्वाद द्यायला ते आले, लग्न लागल्यानंतर थोडा वेळ बोलले आणि निघताना संध्याकाळी केंद्रात या हे सांगून गेले। लग्न झालं, आता नेहमीचं रुटीन ध्यान केंद्र वगैरे सगळं चालू, त्यात खंड पडता करणार नाही असंच ते सुचवून गेले। लग्नावर मिळालं, लग्न ठरल्यावर स्वामीजींनी विचारलं काय उखाणे वगैरे पाठ केलंस की नाही? मग म्हणाले, मी सांगतो बघ, मोरक्या तोरक्या संसारात करीन मी परमार्थ, गिरीश नारायणचं नाव घेतो बोला जय जय रघुवीर समर्थ. असं म्हणून डोळ्यात पाणी येईपर्यंत खूप फसले. थोडक्यात त्यांनी सांगितलं की संसार हा मोडकाच म्हणजे असंख्य अडचणीचाच असतो, पण त्याही परिस्थितीत परमार्थ करून तो आनंदरूप बनवायचा असतो. स्वामीजींना लहान मुलं खूप आवडत. त्यांना लहान मुलांचं निरागस हसू आणि निष्पाप डोळे खूप आवडत. ते म्हणायचे, लहान मुलांच्या डोळ्यात त्यांचं निष्पाप मन दिसतं, मोठे झाले की त्यांना शिंग फुटतात. म्हणूनच लहानपणीच त्यांच्यावर चांगले संस्कार होणं गरजेचं आहे आणि हे जाणूनच त्यांनी बालकेंद्र सुरू केले. माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट आठवते. मामाजीला लहान होता तेव्हा त्याला कबूतर पकडायचा, त्यांना दाणे खाऊ घालायचं. इतकं वेळ लागलं होतं की तो झोपेत सुद्धा कबूतरांना बोलवायला आ आ आ असं करत असे. हे बघितल्यावर स्वामीजींनी ठरवलं की त्याच्या असल्या नादिष्टपणाचा चांगल्यासाठी उपयोग करून घ्यायचा आणि तेव्हापासून त्यांनी मामाला टेनिस शिकवायला सुरुवात केली. स्वामीजींनी वयाच्या 40 टेनिसची रॅकेट हातात घेतली. ते स्वतः तर चॅम्पियन झालेच, पण मामालाही चॅम्पियन बनवले आणि मामानेही खेळाबरोबर अभ्यासातली एकाग्रता वाढवून लॉ करताना गोल्ड मेडल मिळवले. एकदा केंद्राच्या कार्यक्रमाच्या सामानाची निवड करण्यासाठी सर्व कार्यकर्ते माया अपार्टमेंटला जमले होते. अनिया तेव्हा 2-2.5 वर्षाचा असेल. तो कामात मध्ये मध्ये उचल ते उचल असं करत होता तेव्हा स्वामीजींनी त्याला सुतळीचं बंडल, प्लास्टिकच्या पिशव्या, लाडू अशा छोट्या छोट्या गोष्टी खाली नेऊन द्यायला सांगून त्यात त्याला गुंतवून ठेवले. स्वामीजींनी नेहमीच प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या शक्तीबुद्धीनुसार काम करण्यास प्रवृत्त केले. लहान मुलांचा उत्साह, एनर्जी कशी वापरावी हेही त्यांनी दाखवून दिलं. कार्यक्रमानंतर श्रमपरिवाराच्या दिवशी अरे आपला छोटा कार्यकर्ता कुठे आहे अशी विचारणा करून त्याचं कौतुकही केलं. स्वामीजींच्या अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या शाबासकीतून आणि कौतुकातून केंद्रातील कार्यकर्ते घडत गेले. त्यांची शिस्त आणि त्यांनी या कार्यासाठी घेतलेले कष्ट ह्याची तुलनाच होऊ शकत नाही. स्वामीजींनी इतकंच अजूनही पण म्हणजे सल्लातही खूप कष्ट घेतले आहेत. आपल्या प्रपंचाबरोबरच दुकानाचा व्याप आणि स्वामीजींचा पारमार्थिक प्रपंचही तिने उत्तमरित्या सांभाळला होता. तिची मुलाची साथ स्वामीजींना मिळाली. स्वामीजी जेव्हा महादेव होते तेव्हा ती पार्वती होती, म्हणजेच माहेरचे सर्व वैभव सुख सोडून ती मर्मही वृत्तीने स्वामीजींबरोबर भाड्याच्या एका खोलीत आनंदाने संसार करत होती. नंतर माधवाबरोबर म्हणजे स्वामीजींबरोबर ती रमा म्हणजे लक्ष्मी म्हणून स्वामीजींबरोबर आनंदाची विध्वंस करत होती. आणि ब्रह्मा म्हणून स्वामीजी जेव्हा आपल्या परमार्थ रूपी जगताची निर्मिती करत होते तेव्हा ती सरस्वती झाली. सरस्वती अशासाठी की तिच्या वागणुकीतून तिच्या गुणातून ही आपल्याला घडवत राहिली, शिकवत राहिली. आज स्वामी मुक्रमनाथांच्या रूपाने स्वामीजीच आपल्यावर अखंड प्रेमाचा वर्षाव करीत आहेत. सौमधुरतांकडूनही तसेच प्रेम आपल्याला लाथवत आहे. स्वामी माधवनाथांनी सांगितल्याप्रमाणे संसार हा असंख्य अडचणीचाच असतो, पण त्याही परिस्थितीत तो परमार्थ रूप करता यावा यासाठी आम्हाला शक्ती आणि बुद्धी द्यावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना. स्वामीजींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंधीचा हा कार्यक्रम आता शेवटाकडे आलेला आहे. हिवाळा संपला की वसंत ऋतूची चाहूल लागते. वातावरणातच एक प्रकारची प्रसन्नता आनंद जाणवायला लागतो. विविध फुलझाडांवर फुलं उमलायला लागतात. त्यांचा सुगंध वातावरणाचं गहिरेपण अजूनच वाढवतो. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट सर्वत्र ऐकायला यायला लागतो. त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या स्वामीजींच्या जन्मशताब्दी वर्षाची चाहूल सर्वांनाच खुणावते आहे. भारसुमनांच्या उमलण्याने वातावरण धारलेलं होऊन जाणार आहे.
स्वामींच्या परमपावन स्मृतींनी लक्ष लक्ष अंतःकरणे उजळून निघणार आहेत. त्रिभुवनातला एकमेव श्रेष्ठ दाता आपले सद्गुरु ज्यांनी आपल्याला आनंदाचं प्रेमाचं साधनेचं दानमुक्त हस्ताने बहाल केलं त्या वर्षावात आपण चिंड भिजतो आहोतच. मात्र ते भिजणं आता अधिक गौरव हवं. स्वामीजींच्या अखंड सद्गुण सागरात गुरी मारून जी गुणरूपी रत्न हाताला लागतील ती वेचायचा प्रयत्न करणार आहोत. तो प्रयत्न सखोल व्हावा त्यासाठी स्वामीजींनीच आपल्याला शक्तीबुद्धी द्यावी ही त्यांच्याच समचरणी प्रार्थना. आता सद्भक्त डॉक्टर सुनीता महाजन या स्वामीजींच्या पादुकांचं औक्षण करतील. त्या अनाथेसिस्ट आहेत आणि भूगावच्या सेवा कार्यामध्ये त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेलं आहे. पादुकांचं औक्षण झाल्यानंतर विलासदादा आरती म्हणतील. आपण त्या आरतीमध्ये सहभागी होऊया.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई तीने पाई ठेवी तो माधा आरती माधवनाथा आरती माधवनाथा कृपाळु तो ज्ञान देवी पाजे श्री अमृत होई जैसी जानीव आग जानीव आगण भक्त आरती माधवनाथा आरती माधवनाथा मायेच बंद तोरीशी अक्षय सुख तोरीशी स्वयं स्वरूप खून स्वरूप खून गावीशी आरता आरती माधवनाथा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदने अखंड चांदने चकोराची आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्तीने पाही भक्तीने पाही ठेवी तो नाथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रवीन्द्र समर्थ.